पंचमसर्ग विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण, मारीच आणि सुबाहू यांचे दमन आणि अहल्योद्धार. श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर मुनिजनाने गजबजलेल्या त्या अतिशय सुंदर कामाश्रम नावाच्या वनात एक रात्र राहून प्रातःकाळ होताच ते तिथून सावकाश निघाले. नंतर सकल सिद्ध आणि चारण जेथे राहत होते अशा सिद्धाश्रमात ते सर्वजण पोहोचले. विश्वामित्रांच्या आज्ञेने तेथे राहणाऱ्या मुनींनी लगबगीने येऊन श्री राम आणि लक्ष्मण यांचा मोठा सत्कार केला. त्यानंतर श्रीराम विश्वामित्रांना म्हणाले, हे मुने, आपण यज्ञदीक्षा घ्यावी. तसेच हे महामुने, ते दोघे अधम राक्षस कोठे आहेत ते आम्हाला दाखवा. तेव्हा ठीक आहे असे म्हणून अन्य मुनींच्यासह विश्वामित्र मुनीने यज्ञ करण्यास प्रारंभ केला. मध्यान्हाच्या वेळी मारीच आणि सुबाहू हे दोघे इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे राक्षस रक्त आणि हाडे यांचा वर्षाव करीत असताना दिसू लागले. बुद्धिमान रामाने सुद्धा धनुष्य घेऊन त्याला दोन बाण जोडले आणि कानापर्यंत दोरी खेचून त्या दोन राक्षसांवर सोडले. त्या बाणातील एका बाणाने मारीच्याला आकाशात गरगर फिरवून शेकडो योजने दूर असणाऱ्या समुद्रात पाडले. श्रीरामांचे ते अद्भुत कृत्य झाले. दुसऱ्या अग्निमय बाणाने सुबाहूला क्षणात भस्मसात करून टाकले. तसेच त्यांचे जे इतर अनुयायी होते त्या सर्वांना लक्ष्मणाने एका झटक्यातच ठार केले. तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण यांचा लोकोत्तर प्रभाव पाहून देवाने पुष्पवर्षाव केला. दुंदुभी इत्यादी देववाद्यांचा घोष केला आणि त्याचवेळी सिद्ध आणि चारण यांचे समूह त्यांची स्तुती करू लागले. आनंदाश्रूने डोळे भरून आलेल्या विश्वामित्राने पूजनीय रघुनाथांचे भक्तिभावाने पूजन केले आणि त्यांना आलिंगन देऊन आपल्याजवळ बसवले. नंतर लक्ष्मणासह रामांना पिकलेली फळे इत्यादींचे भोजन देऊन त्यांना पुराणे आणि इतिहास इत्यादीतील मधुर कथा ऐकवीत विश्वामित्रांनी 3 दिवस तेथे घालवले. चौथ्या दिवशी विश्वामित्रांनी श्रीरामांना म्हटले, अरे रामा, महात्मा जनकाचा फार मोठा यज्ञ पाहण्यास आपण जनक राजाच्या नगरीला जाऊया. तेथे महादेवाने ठेवलेले एक फार अवजड माहेश्वर धनुष्य तेथे आहे. ते सुदृढ धनुष्य तू पाहशील आणि महाराज जनक तुझ्या चांगल्या प्रकारे सत्कार करतील. असे सांगून विश्वामित्र राम, लक्ष्मण आणि अन्य मुनिजन यांच्यासह गंगा नदीच्या जवळ असणाऱ्या मुनिश्रेष्ठ गौतमांच्या पवित्र आश्रमात गेले. तो आश्रम दिव्य अशा फुलाफळाने भरलेल्या वृक्षाने वेढलेला होता आणि तेथे अहल्या तप करीत राहिली होती. मृग, पक्षी किंवा नाना प्रकारच्या प्राण्यांनी रहित असा जो आश्रम पाहिल्यावर कमलनयन श्रीरामाने विश्वामित्रांना प्रश्न केला, पाने, फुले, फळे इत्यादीने संपन्न तथापि जीवजंतूंनी रहित असा हा रमणीय आणि पवित्र मोठा आश्रम दिसत आहे, तो कुणाचा बरे? हा आश्रम पाहून माझे मन आनंदित होत आहे. हे भगवान, याचा वृत्तांत आपण मला सांगावा. विश्वामित्र म्हणाले, हे रामा, या आश्रमाचा पूर्वीचा वृत्तांत ऐका. पूर्वी येथे जगद्विख्यात सर्व धार्मिक माणसात श्रेष्ठ असे मुनिवर गौतम श्रीहरीची आराधना करीत राहत होते. त्यांच्या ब्रह्मचर्याने संतुष्ट होऊन भगवान ब्रह्मदेवाने त्यांना अहल्या नावाची सेवापरायण जगतसुंदरी अशी कन्या दिली. तापस श्रेष्ठ असे ते गौतम मुनी तिच्यासह तेथे राहू लागले. तिला भ्रष्ट करण्याची एखादी संधी इंद्र दररोज पाहू लागला. एकदा मुनिश्रेष्ठ गौतम आश्रमातून बाहेर गेले असता इंद्राने गौतम मुनींचा वेष धारण करून तिला भ्रष्ट केले. तो झटपट तेथून निघाला. त्याचवेळी गौतम मुनीसुद्धा तेथे परत आले. आपले रूप धारण करून येथून निघणाऱ्या त्या इंद्राला पाहून गौतम मुनींना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी त्याला विचारले, अरे दुष्टात्म्या, अरे अधमा, माझे रूप धारण करणारा तू कोण आहेस? खरे बोल, जर खरे सांगितले नाहीस तर मी नक्की तुला भस्म करून टाकेन. तेव्हा तो म्हणाला, भगवान, कामवश झालेला मी देवराज इंद्र आहे, माझे रक्षण करा. वाईट मनाने मी अतिशय निंद कृत्य केले आहे. तेव्हा क्रोधाने डोळे लाल झालेल्या गौतमाने देवराज इंद्राला शाप दिला, अरे दुष्टात्म्या, तू योनी लंपट आहेस म्हणून तुझ्या शरीरावर 1000 छिद्रे उत्पन्न होतील. अशा प्रकारे देवराज इंद्राला शाप देऊन मुनीने त्वरित स्वतःच्या आश्रमात प्रवेश केला. तेव्हा भीतीने कापणारी आणि हात जोडून उभी असणारी अहल्या त्यांना दिसली. तिला पाहून गौतमाने म्हटले, हे दुष्टे, हे दुराचारणी, माझ्या आश्रमातील शिळा होऊन तू राहा. येथे तू निराहार राहून ऊन वारा पाऊस इत्यादी सहन करीत रात्रंदिवस कठोर तप कर आणि एकाग्र मनाने आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या परमात्म्या श्रीरामांचे ध्यान कर. या क्षणापासून हा तुझा आश्रम विविध प्रकारच्या जीव जंतूंनी रहित होईल. अशा प्रकारे कित्येक हजार वर्षे निघून गेल्यावर येथे राजा दशरथांचे चिरंजीव पुत्र श्रीमान श्रीराम आपल्या धाकट्या भावासह येथे येतील आणि जेव्हा ते तुझा आश्रय असणाऱ्या शिळेवर आपले दोन्ही पाय ठेवतील त्यावेळेस तू पापमुक्त होशील. नंतर भक्तीपूर्वक श्रीरामचंद्रांचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा करून नमस्कारपूर्वक त्यांची स्तुती करून तू शापातून सुटशील आणि मग पूर्वीप्रमाणेच आनंदाने माझी सेवा करू लागशील. असे बोलून महर्षी गौतम पर्वतश्रेष्ठी हिमालयात निघून गेले. हे रघुश्रेष्ठा, त्या दिवसापासून वायुभक्षण करून कठोर तप करणारी अहल्या तुमच्या चरणरजांच्या स्पर्शाची इच्छा करीत अन्य प्राण्यांना न दिसता आपल्या पवित्र आश्रमात आज सुद्धा राहत आहे. हे रामा, आज तुम्ही ब्रह्मदेवाची कन्या आणि गौतम मुनींची पत्नी जी अहल्या तिचा उद्धार करा. असे सांगून रघुनाथाचा हात पकडून मुनीवर विश्वामित्राने उग्र तपात रत असणारी अहल्या रामांना दाखवली. तेव्हा श्री रामचंद्राने आपल्या पायाने त्या शिळेला स्पर्श करून तपोनिधी अहल्येला पाहिले. तिला पाहून मी राम आहे असे सांगून भगवान रामाने तिला प्रणाम केला. तेव्हा रेशमी पीतांबर परिधान केलेल्या श्री रघुनाथांना अहल्येने पाहिले. प्रथम विष्णुरूपात पाहिले. त्यांच्या चार हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म हे शोभत होते. नंतर रामरूपात पाहिले तेव्हा त्यांच्या खांद्यावर धनुष्यबाण विराजमान होते. त्यांच्याबरोबर लक्ष्मण होता. त्यांच्या मुखावर स्मित होते. त्यांचे डोळे कमळाप्रमाणे होते. त्यांचे वक्षस्थळ हे श्रीवत्सांकाने सुशोभित होते. नीलमण्यासारख्या कांतीने ते दाही दिशा प्रकाशित करीत होते. त्या रमानाथ श्री रामचंद्रांना पाहून अहल्याचे डोळे आनंदाने विस्फारित झाले. तिला मुनिश्रेष्ठ गौतमांच्या वचनाचे स्मरण झाले. तेव्हा ते साक्षात श्रेष्ठ श्री नारायण आहेत असे जाणून त्या पुण्यशील अहल्येने अर्घ्य इत्यादीने श्रीरामांचे विधिवत पूजन केले. त्यावेळी तिचे नेत्र आनंदाश्रुने भरले होते. तिने श्रीरामांना दंडवत प्रणाम केला. नंतर उठून उभे राहून आणि पुन्हा कमलने रामाला पाहून तिचे सर्वांग पुलकित झाले आणि ती सद्गदित वाणीने श्रीरामांची स्तुती करू लागली. अहल्या म्हणाली, हे जगन्निवासा रामा, आज मी कृतार्थ झाले आहे. तुमच्या ज्या पदरजांचे अनुसंधान ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देव शुद्ध अंतःकरणाने नेहमी करीत असतात त्या तुमच्या चरणकमलांच्या रजककणांना मी स्पर्श करीत आहे. अहो रामा, तुमच्या लीला अनाकलनीय आहे. तुमच्या मनुष्यरूपामुळे सर्व जग मोहित होत आहे. तुम्ही संपूर्ण पूर्ण आनंदमय आणि अतिशय मायावी आहात, कारण तुम्ही चरण इत्यादीने रहित असून सुद्धा निरंतर चालतच असता. ज्यांच्या चरणकमळांच्या परागाने शरीर पवित्र झालेली भागीरथी नदी शंकर, ब्रह्मदेव इत्यादी जगदीश्वरांना सुद्धा पवित्र करते, तेच तुम्ही आज माझ्यासमोर प्रत्यक्ष उभे आहात. तेव्हा मी माझ्या पूर्वपुण्याचे किती वर्णन करू. परमसुंदर अशा मानव देहात श्रीहरीने या मर्त्य लोकात अवतार घेतला आहे. त्या धनुर्धारी कमलाप्रमाणे विशाल लोचन असणाऱ्या भगवान रामांना मी नित्य भजते. अन्य दुसऱ्या कोणालाही मी भजू इच्छित नाही. ज्यांच्या चरणकमळांचे रजककण श्रुतीकडून सुद्धा शोधले जातात, ज्यांच्या नाभीतून उत्पन्न झालेल्या कमळात ब्रह्मदेव प्रकट झाले, तसेच ज्यांच्या नामामृताचे रसिक स्वतः भगवान शंकर आहे, अशा त्या रामचंद्रांचे मी माझ्या हृदयात अहनिश ध्यान करते. ब्रह्मलोकामध्ये नारद इत्यादी देवर्षीगण, ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवेश्वर, तसेच आनंदाश्रमाने जिथे वक्ष भिजले आहेत अशी सरस्वतीसुद्धा ज्यांच्या अवतार चरित्राचे निरंतर गायन करते, त्या प्रभूंना मी शरण आले आहे. ते हे पुराण पुरुष परमात्मा श्रीराम हे ऐक. स्वयंप्रकाशी अनंत आणि सर्वांचे आद्य कारण आहे. असे असूनही जगाला मोहित करणारे मायामय मानवी रूप लोकांवर परम अनुग्रह करण्यासाठी त्यांनी धारण केले आहे. जे एकटेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी आपल्या मायेच्या तीन गुणात प्रतिबिंबित होऊन ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या नावाने तीन रूपे धारण करतात, तो स्वतंत्र आणि परिपूर्ण असा आत्मा तुम्हीच आहात. अहोरामा, तुमची चरणकमळे श्री लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावर ठेवून प्रेमाने सेवा करते. ज्याने पूर्वी बलिराजाच्या यज्ञामध्ये एकाच पायाने संपूर्ण त्रैलोक्य व्याप्त केले होते, तसेच अभिमानरहित अशा मुनिश्रेष्ठाकडून ज्या चरणांचे निरंतर ध्यान केले जाते त्या तुमच्या चरणकमळाला मी नमस्कार करते. हे प्रभू, तुम्हीच सर्व जगतांचे अधिकारण आहात, तुम्हीच जगत रूप आहात, तुम्हीच जगाचे आश्रय आहात. तथापि सर्व चराचराहून तुम्ही अगदी वेगळे आहात आणि अद्वितीय परमात्मा रूपाने प्रकाशमान आहात. अहो रामा, तुम्ही ओंकार शब्दाने वाच्य आहात, तसेच वाणीला अगोचर असे परमपुरुष तुम्हीच आहात. हे प्रभू, वाच्य आणि वाचक म्हणजे शब्द आणि अर्थ या भेदाने तुम्हीच संपूर्ण जगत रूप आहात. अहो रामा, पुष्कळ रूपे असणाऱ्या मायेच्या आश्रयाने तुम्ही एकटेच कार्य कारण कर्तृत्व फळ आणि साधनांचे भेद यांचे द्वारा अनेक रूपामध्ये भासमान होता. तुमच्या मायेमुळे ज्यांची बुद्धी मोहित झाली आहे असे लोक तुम्हाला यथार्थपणे जाणत नाहीत, ते मूढ लोक मायापती परमेश्वर अशा तुम्हाला ज्या सामान्य माणूस असे समजतात. आकाशाप्रमाणे तुम्ही आत बाहेर सर्वत्र विराजमान आहात. तुम्ही निर्मळ असंग अचल नित्य शुद्ध बुद्ध सत्स्वरूप आणि अव्यय आहात. मी एक मूढ अज्ञानी स्त्री आहे. अहो विभो, तुमचे सत्य स्वरूप मी कसे बरे जाणू शकेन? म्हणून अहो रामा, मी अनन्य भावाने तुम्हाला शेकडो वेळा नमस्कार करीत आहे. अहो देवा, मी जिथे कुठेही असेन तेथे सर्वत्र सदा तुमच्या पदकमलांचे ठिकाणी माझी अढळ भक्तीच असू दे. अहो पुरुषोत्तमा, तुम्हाला नमस्कार असो. अहो भक्तवत्सला, तुम्हाला नमस्कार असो. हे ऋषिकेशा, तुम्हाला नमस्कार असो. हे नारायणा, तुम्हाला वारंवार माझा नमस्कार असो. जे एकमात्र संसाराचे भय दूर करणारे आहेत, जे कोट्यवधी सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहेत, ज्यांनी आपल्या करकमळात धनुष आणि बाण धारण केले आहेत, ज्यांची कांती श्याम मेघाप्रमाणे आहे, ज्यांनी सोन्याप्रमाणे सुंदर असे पीत वस्त्र परिधान केले आहे, जे रत्नाच्या कुंडलाने सुशोभित आहेत आणि ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे विशाल आणि अतिसुंदर आहेत, अशा लक्ष्मणासह असणाऱ्या श्रीरामांची मी स्तुती करीत आहे. अशा प्रकारे पुढे असणाऱ्या साक्षात परमपुरुष श्री रघुनाथांची स्तुती करून त्यांना प्रदक्षिणा घालून तिने नमस्कार केला आणि त्यांच्या अनुमतीने ती लगेच पतीकडे निघून गेली. अहल्याने केलेले रामाचे हे स्तोत्र जो कोणी भक्तिपूर्वक पठण करील तो सर्व पापातून मुक्त होऊन परब्रह्मपदाला प्राप्त होईल. श्रीरामचंद्रांचे हृदय ध्यान करून पुत्रादींच्या प्राप्तीसाठी जी वंध्या स्त्री या स्तोत्राचे भक्तीने पठण करील तिला एका वर्षातच चांगला पुत्र प्राप्त होईल आणि श्रीरामचंद्रांच्या प्रसादाने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ब्राह्मणांचा वध करणारा, गुरुपत्नी गमन करणारा, चोरी करणारा, दारू पिणारा, आई बाप भाऊ यांची हिंसा करणारा, तसेच निरंतर भोगात रमणारा असा पुरुषसुद्धा जर आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या रघुपतींचे भक्तीने नित्य स्मरण करीत आणि ध्यान करीत या स्तोत्राचे नित्य पठण करील तर त्याला मुक्ती प्राप्त होईल. मग स्वधर्मपरायण अशा पुरुषाबद्दल काय सांगावे? इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे बालकांडे अहल्योद्धरण नाम पंचम सर्ग समाप्त.